हेलो।
हाँ सर, देशपांडे सर नमस्ते। अभिषेक बोलता, फ्रांसिस किंग्स बोलता। नमस्कार सर। ऍक्च्युली मध्यंतरी आपलं बोलणं झालं होतं ब्रॉडकास्ट संदर्भात, म्हटलं की काही फरक विचार झाला, काही बोलणं झालं मुलीशी किंवा जावया जावे बापांसोबत।
त्यांचा ऍक्च्युअल दुसरी जवळ पाहिलं मी माझ्यापासून।
बर,
एक्सप्रेस होता ग्रामध्ये। बघूया आता काय म्हणतात। अजून एक 8-15 दिवस याच्यामध्ये आता हे होतं, पक्ष 15 वाढाच
होता। हो हो हो, रिचमेंट पार्क 3 BHK चं फक्त 3% स्टॅम्प ड्युटी कॉस्ट बरीच कमी होती,
त्यांना नाही आवडलेले ते।
तो एक ऑप्शन चांगला होता
ना, तो एरिया जरा
नाही झालं पण पासून एरिया चांगला आता। मध्ये सुद्धा आम्ही भरपूर लोकांनी घेतले तिकडे सुद्धा,
काय सांगू शकत नाही।
बर चल, कळवा सर मला काय तुमचं काय होतं
का। मी
वाटत करेन तुम्हाला अजून अजून काहीतरी कॉल असतो।
चालेल चालेल, काय प्रॉब्लेम। हॅलो,
हा
हॅलो,
बोला ना सर।
आता 5% कमी आले परत आणखी।
हा आता इकडे म्हणजे स्टॅम्प ड्युटी तशी बऱ्यापैकी कमी झाली, 3% वर आली, 6% वर
3% कमी झाली आणि बिल्डर कडून 2% कमी केले म्हणा।
नाही तसं नाही, ते डिस्काउंट मध्ये येत होता काय की कॉस्ट वाढवत। आम्ही तर तसं काही आम्ही डिस्काउंट देतो जरी आहे की त्यामध्ये तसं बेनिफिट कस्टमरला मिळतो ते ऑनलाईन, फक्त त्याला नाव काय द्यायचं हा फॅक्टर असतो। बाकी
ते झालं
त्याला म्हणायचं डिस्काउंट का स्टॅम्प ड्युटी बेनिफिट एवढं पैसे फक्त सुटीचं डिस्काउंट काम करतो। हो सर चालेल, ओके
ओके ओके।